स्तोत्र संहिता अध्याय 100 उपकार मानण्याचे स्तोत्र। अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा। हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या। परमेश्वर हाच देव आहे हे जाणा। त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कृणातील कळ पाहू। त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्याद्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा। त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा। कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते।